स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्कजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथोपरः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुमत।
ओम सद्गुरुनाथाय नमः। व्यक्तीपेक्षा कार्य श्रेष्ठ आहे असे पूजनीय स्वामीजी म्हणत असत, पण चित्र असे दिसते की कार्यनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा जास्त जाणवते। यामध्ये समन्वय कसा साधावा, साधना सांभाळून कार्य कसे वाढेल यासाठी वैयक्तिक पातळीवर कसे प्रयत्न करावेत। आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे। स्वामीजी शेवटी शेवटी असं म्हणत असत की व्यक्ती मोठी नाही, तिने केलेलं कार्य मोठं आहे। आणि त्यांचं कार्य म्हणजे प्रत्येकानी आपण कोण आहोत हे समजून घेणं, आत्मानंदामध्ये रममाण होऊन राहणं, आपला आपला उद्योगधंदा व्यवसाय, गृहिणी असेल तर घरातली कामं, हे सगळं करत असताना आपण कोण आहोत याचं भान राहणं, हे त्यांचं खरं काम होतं। या इथेच अध्यात्म मंगलधाममध्येच त्यांची शेवटची जी प्रवचनं चालू होती तेव्हा हा हॉल भरलेला असे, वरचा आत्मप्रकाश हॉल भरलेला असे, जिने भरलेले असत, खाली टीव्ही ठेवला जाई पुस्तक विक्री केंद्राच्या तिथे, आणि सकाळच्या वेळेला प्रवचन असे त्यामुळे उन्हाची तिरी पिऊन तो टीव्ही नीट दिसावा म्हणून काही एक थोडी चादर वगैरे टाकून बार करून घेतले होते, त्याला तारा लावलेल्या होत्या आणि त्याच्यावर चादर टाकली जायची आणि गर्दी रस्त्यापर्यंत जायची। स्वामीजींनी देह ठेवला आणि मंडळांनी असं ठरवलं की सकाळी सगळ्यांनी ध्यानाला इथे जमायचं रविवारी आणि स्वामीजींची व्हिडिओ कॅसेट बघायची। जवळपास एका महिन्याच्या आत फक्त इथे एक 15-20 लोकच यायला लागली। कुठे गेली ही गर्दी सगळी? त्यावेळेला जी ओसंडून वाहणारी गर्दी होती ती स्वामीजींच्या दर्शनाला, त्यांच्या स्पर्शाकरता, त्यांच्या नजरेतनं आपल्याला जी संजीवनी मिळत होती त्याच्याकरता म्हणून येत होती। स्वामीजींना हे माहिती होतं का नव्हतं? स्वामीजींना हे माहिती होतं, पण तरी देखील त्यांच्या आयुष्याचं जे व्रत होतं, असीधारा व्रत आपण ज्याला म्हणू असं, थोडे सगळे पुढे सरकलेत तर त्यांचं जे आयुष्याचं असीधारा व्रत होतं त्यांनी घेतलेलं, की जे आत्मनिवेदन संसार करत असतानाच मनुष्य जन्मामध्ये स्त्री असो अथवा पुरुष असो त्या व्यक्तीला प्राप्त करून घेता येऊ शकतं ही जी खात्री त्यांना होती, त्या खात्री करता म्हणून ते हे सगळं सांगत होते, छाती फोडून सांगत होते खरं सांगायचं झालं तर। तीन हार्ट अटॅक, पॅरालिसिस, आपलं स्वतःचं जीवन काही न ठेवता आपल्या सगळ्यांकरता ठेवलेलं जीवन, हे सगळं त्यांनी जे केलं 40 वर्ष, ज्ञानेश्वरी सांगितली कुठलाही खंड न पडता, कधीच असं बघितलं नाही की थंडी आहे सुरुवातीला, पॅरालिसिस आणि थोडी तब्येत हे व्हायच्या आधी, तर इथे देखील ते थंडी पाऊस काय जे असेल फक्त उपरणं घेऊन सकाळी ध्यानाला येऊन बसायचे, शाल देखील घ्यायचे नाहीत। त्यांची तब्येत होती, त्यांनी कमावलेली होती, हे सगळं जरी एका पारड्यात आपण ठेवलं तरी देखील त्यांच्या जीवनाचं जे मिशन आपण ज्याला म्हणू, ते मिशन हे होतं की आपल्या सगळ्या साधक वर्गाला आत्मनिवेदन व्हावं आणि त्याच्याकरता धावपळ करत आपण सगळे येत होतो। त्यांचा देह काळाच्या पडद्याआड गेला काय आणि मंडळी कुठे गेली माहीत नाही। व्यक्तीपेक्षा कार्य श्रेष्ठ आहे हे ते सांगत होते, पण हे माहीत असल्यामुळेच त्यांनी मकरंदनाथांच्या हातामध्ये ही धुरा दिली आणि परत ते सोन्याचे दिवस आपल्या केंद्राला प्राप्त झाले। आता इथे हा प्रश्न असा आलेला आहे की परत तसंच काही दिसतंय का काय? हे होणारच। प्रश्नकर्त्याला मी असं खरंच मनापासून सांगतो की कार्य हे त्या व्यक्तीच्या भोवतीच उभं राहत असतं। संघाच्या जर शाखा आपण बघितल्या तर तिथे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तेवढे येतात, त्याच वेळेला बरोबर ध्वज उभा केला जातो आणि त्या ध्वजाला प्रणाम करून शाखा भरते. किती असतात लोक शाखेत असं विचारलं तर 4, 5, 7, 8, 10. कार्यक्रम काही असेल आणि जर निमंत्रण सगळी गेली तर आमच्याच सोसायटीमध्ये ग्राउंड आहे, 7-8 मंडळी असतात रोज न चुकता, पाऊस असो थंडी असो काही असो, ती 7-8 मंडळीच ते काम पुढे नेत असतात. पण जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम असतो तेव्हा निमंत्रण जातात आणि सगळ्या प्रभागांमधनं साधारण 100-125 लोक तिथे येतात. ही जी निष्ठा आहे ही निष्ठा कार्याच्या ठिकाणी ठेवून शिवाय सगुणाचं पूजन करणारे जे असतात स्वामीजींसारखे, त्यांच्यामुळेच हे पुढे जातं. त्यांनी पुढे असं विचारलंय की साधना सांभाळून कार्य कसे वाढेल, यासाठी वैयक्तिक पातळीवर कसे प्रयत्न करावेत आणि कार्यनिष्ठा आणि व्यक्तिनिष्ठा यामध्ये समन्वय कसा साधावा. जेव्हा आपल्या समोर सगुण मूर्ती आहे तेव्हा त्या सगुणाचं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं पूजन नक्की करावं. आणि त्यांनी सांगितलेला जो उपदेश आहे, त्यांच्या जीवनाचं जे मिशन आहे ते आपल्या अंतःकरणात आपण पक्क बांधून असावं. कार्य कसं होईल वगैरे सगळं हे आपल्या पातळीवर आपण नको बघायला, ते भगवंत आणि पूर्वसुरी आणि संप्रदायातले जे अध्वर्यू आहेत ते बघून घेतील. स्वामीजींना देखील ही शेवटी शेवटी तळमळ लागून राहिली होती की हे अखंड चालत आलेलं नाथ संप्रदायाचं कार्य पुढे चालावं. आणि मग त्यांनी जेव्हा अधिकार प्रदान केले, उत्तराधिकारी नेमले, तेव्हा ते म्हणले आज मी जबाबदारीतनं मोकळा झालो. त्यांनाही ते प्रेशर असतं, हे त्यांच्या शब्दांवरनं आपल्याला लक्षात आलं. पण आपण मात्र एवढी वेळ नको वाट नको बघायला. हा जो प्रश्न विचारलेला आहे ते स्वामीजींच्या शेवटच्या शेवटच्या उत्तर आयुष्यामध्ये झालं. आपण आत्ता सावध होऊन लवकरात लवकर, स्वामीजींची आता षष्ठ्यब्दी पूर्ती आपण साजरी करू पुढच्या वर्षी, आठवण नको करून द्यायला. पण मध्ये बोलताना स्वामी निष्ठेचं उदाहरण म्हणून मी फक्त हे बोलतो. स्वामीजी म्हणले होते की म्हणजे मकरंदनाथ की मी स्वामीजींपेक्षा एक वर्ष आधी, तसं म्हणलं तर आपल्याला 18 वर्ष आहेत. स्वामीजींच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की जीवे शरद शतम, आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही 100 वर्ष आमच्याकरता थांबा. एक सद्भक्त म्हणून तुमचा भाव तुमच्या सद्गुरूंच्या प्रती असणं हे स्वाभाविक आहे, हे आम्ही समजून घेऊ शकतो. पण आमचा देखील तुमच्या पायापाशी असा भाव आहे की तुम्ही आम्हाला खूप पाहिजे आहात. 18 वर्ष आपण धरून चलू आत्ता, 18 वर्षात आपण सावध व्हायला पाहिजे आणि सद्गुरु निष्ठा म्हणजे व्यक्तिनिष्ठा आणि कार्यनिष्ठा याचा समन्वय आपल्याकरता अंतःकरणामध्ये आत्मनिवेदन लवकर प्रज्वलित कसं होईल, त्यांचं जे मिशन आहे आयुष्याचं ते त्यांच्या समोर त्यांना बघण्यामध्ये किती आनंद असेल. म्हणून आपली वैयक्तिक साधना करत करत, त्यांची पूजा बांधत बांधत, त्यांचं प्रेम संपादन करत करत, जोपर्यंत हे सगुण आपल्यामध्ये आहे तोपर्यंत ते आणि त्यांनी सांगितलेला उपदेश हा आपल्या अंतःकरणामध्ये जागवून आपण त्यांच्या समोर उभं राहायला पाहिजे. वास्तविक या प्रश्नाच्या अंगाने मी माझं खरं तर मनोगत प्रगट करतो आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी सांगितलेला जो उपदेश आहे तो त्यांच्या प्रेमावरच पोचला जातो. पंत महाराजांचं असं आहे की त्यांना सद्गुरू भेट झाली, अनुग्रह झाला आणि परत सद्गुरू भेटलेच नाहीत. तर त्यांची सगळी काव्य सद्गुरूंच्या विरहात केलेली आहेत. हा विरह आपल्याला नाहीये, ह्या विरहाचे चटके आपल्याला माहिती नाहीयेत. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थ विषयी, असे फार चटके घेऊन आलेले आपल्यापैकी इथे खरंच कोणी नाहीयेत. सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही, ही तळमळ काय असते हे ज्याला लागते त्यालाच माहिती. म्हणून ते जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचं मिशन जे आहे, हे दोन्हीही आपल्याला खरं तर जमवता आलं पाहिजे जे त्यांनी जमवलं. जर कामावरनं उशीर झाला आणि केंद्र संपलेलं असेल तर माया अपार्टमेंटच्या उमऱ्याला नमस्कार करून जाणं ही कार्यनिष्ठा आहे. मी त्या कुळातला तिथे बांधलेला आहे ही कार्यनिष्ठा आहे. आणि जेव्हा स्वामीजी जर काही विचारत असतील आणि बोलत असतील तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याकरता म्हणून कुठेतरी मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधणं, आणि त्यांच्याखेरीज मला कोणीही नाही, ही व्यक्तिनिष्ठा ही त्यांनी जपली. हे एक आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण असल्यामुळे, रोल मॉडेल आपल्यासमोर असल्यामुळे आपल्याला फार तसं खूप ह्याच्यावर उहापोह करावा करायचा आणि असं करायचं आणि तसं करायचं हे खरंच काही नाहीये. स्वामीजींचं जीवन बघायचं आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन बेतायचा प्रयत्न करायचा. याचं कारण आहे असं आहे की त्यांच्या ज्या मूळ प्रवृत्ती होत्या, त्यांच्या मनाची जी मूळ धाव होती, ती धाव आपल्या मनाची नाही आहे हे आपण ऍक्सेप्ट करून चालायला पाहिजे. आपल्याला अजून बाकीच्या गोष्टींमध्ये खरंच रस वाटतो ना. हेची एक आधी येर आघवेची भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय, असं आपलं नाहीये. त्यांच्या समोर आपण कबूल करायला हरकत काय? आई समोर आपण मोकळेपणाने आपलं मनोगत नाही व्यक्त करत. अशा आपल्या जर वृत्ती नाहीयेत तर त्या वृत्ती ते असतानाच आवरून धरून कुठेतरी त्यांच्या मिशन स्टेटमेंटशी, कुठेतरी त्यांच्या असीधारा व्रताशी एकरूप करण्याचा प्रयत्न करण्याचा हाच एक काळ आहे आत्ता आपल्याला. इतकेही नसता व्यंग सकळ देह आणिक चांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग लाग वेगी, ओवी पाठ आहे ना. इतकेही नसता व्यंग हे आपल्याला माहिती आहे ना. पुढचं अर्धचरण, तेणे धरावा परमार्थ मार्ग लाग वेगी, वेगानी कुठेतरी त्या वृत्तींना वळवून वळवून कमवून कमवून त्या चरणांशी ठेवणं, हे मला वाटतं आपल्याला करणं शक्य आहे आणि तसा प्रयत्न आपण करावा. साधना सांभाळून कार्य कसे वाढेल यासाठी वैयक्तिक पातळीवर कसे प्रयत्न करावेत? साधना जर खरोखरीच सांभाळली जात असेल आणि ती बराच दीर्घ काळ झालेली असेल तर त्या साधनेचे परिणाम आपल्या आपल्याला जाणवायला पाहिजेत ना. फळलिया तरुणची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे भूत मात्रा अशेखा खालावती जे. कोणीही प्रकृती समोर येवो तो नम्र होतो की नाही हे तुमच्या साधनेचा परिपाक आहे. तुम्ही बाहेर व्यवहारामध्ये वागत असताना आपली वैयक्तिक साधना सांभाळतो असं जर आपण म्हणत असू तर आपली वर्तणूक तशी दिसली पाहिजे. मी सद्गुरूंचा अनुग्रहित आहे मला कोणी नाही ओळखत, पण माझ्याकडनं जर व्यवहारामध्ये काही इकडे तिकडे झालं तर काय आपल्या कानावर येतात? तुमच्या केंद्रात असंच शिकवतात का? आपल्याला कोणी नाही ओळखत, केंद्राला म्हणजे केंद्राच्या माध्यमातून स्वामीजींना सगळे ओळखतात. हेच कार्य सांभाळणं आहे. बाकी प्रवचन करणं, उत्तरं सत्संगामध्ये देणं, काय बाकीच्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज केंद्राच्या समितींमधल्या असतील, हे ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. पण आपल्या सगळ्यांचा मिळून, माझ्याही सकट, आपल्या सगळ्यांचा मिळून कार्य वाढवण्याकरता म्हणून हा बाहेर जगतामध्ये आपली आयडेंटिटी अशी व्हायला हे ना स्वामीजींकडे जात असतील बरं का? हे त्या केंद्रात न येत असणार. त्याशिवाय आज मला वाटतं सकाळीच स्वामीजी म्हणले ना, फोनवर बोलत असताना ते सद्गृहस्थ त्यांना म्हणले की तुमचा आवाज फार मॅच्युअर्ड आहे, तुम्ही फार शांत बोलता, हे कशाचं फळ आहे? वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची या बहाळी वरती दिसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वृक्षाला खाली मुळापाशी पाणी जर मिळालं तर वर पालवी हिरवीगार दिसते. तसं जर मी साधना सांभाळत असेन, स्वामीजींनी सांगितल्या बर हुकूम माझी जर साधना होत असेल तर त्याचं कल्मिनेशन, त्याचा एंड रिझल्ट आपल्या परस्परांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर दिसला पाहिजे. कारण त्या व्यवहारांनी परत समाधान होतं, अंतःकरण शांत होतं, आणि त्या शांत अंतःकरणाने परत उत्तम साधना होते. निदान पक्षी साधक बंधू भगिनी जे आहेत त्यांच्यामध्ये तरी अरे कारे नसावं ही त्यांची अपेक्षा आहे. एवढं जरी झालं तरी कार्य वाढीला लागतं, अन्यथा गट आणि तट पडायला काही वेळ लागत नाही. आणि हे त्यांनी सांभाळलंय म्हणून आज परत केंद्र एवढं वैभवाला आलेलं आहे. म्हणून जर आपली साधना आपण सांभाळत असू, हे विधान तसं फार धारिष्ठ्याचं आहे, आपली साधना सांभाळून, सांभाळणं आई जसं लेकराचा सांभाळ करते, अर्भकाचा सांभाळ कशी करते ती? रात्रीची जागरणं, दिवसा सगळं करणं, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आतमध्ये त्रास न होता मोठ्या प्रेमाने जसा सांभाळ करून तिने आपल्याला इतकं मोठं केलं, तसं साधना सांभाळणं, ती जर त्या पद्धतीने सांभाळली गेली तर मग कार्य आपोआप वाढेल. मग सांगा, आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. म्हणून व्यक्तीपेक्षा कार्य श्रेष्ठ आहे, तर आपल्याला दोन्हीही निष्ठा सांभाळायच्या, दोघांचाही समन्वय आपल्याला घालता आला पाहिजे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्राम पावती, असं समर्थांनी म्हटलंय. आतमध्ये त्यांनी सांगितलेल्या मिशन स्टेटमेंटचा विसर न पडणं आणि बाहेर त्यांची मनोभावानी अक्षरशः जीव ओवाळून टाकावा अशी सेवा करणं, हे दोन्हीही करायचं, हा समन्वय आहे. नाही तर नुसती मी कार्यनिष्ठा सांभाळतो, मला तिथे तेवढं मग जमत नाही असं नाही जाणार. किंवा मी फक्त त्यांच्या भोवती भोवतीच राहतो आणि त्यांनी सांगितलेलं आम्हाला तेवढं झेपत नाही, हेही नाही जमणार. त्यांच्या नजरेत नजर बघायचं झालं तर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळल्या गेल्या तर तो नर भला रे भला रे भला, आणि मग त्यांची शाबासकीची पाठ थाप आपल्या पाठीवर नक्की पडेल. आणि साधना सांभाळणं तर ती आपण सांभाळून आपल्या वागण्या बोलण्यातनं ते जेव्हा परावर्तित व्हायला लागेल तेव्हा स्वाभाविक कार्य होईल. त्याच्याकरता आपण वेगळी धडपड करण्याची खरंच काही आवश्यकता नाही, ते समर्थ आहेत कार्य कसं वाढेल आणि काय होईल ते करण्याकरता. पण आपल्या पातळीवर आपण साधना सांभाळून उत्तम गुणांचा अभ्यास मुद्दा म्हणून जोपासून आपली आपली स्वतःची मूर्ती त्यांना आवडेल अशा पद्धतीने घडवणं, लोकांकरता नाही, अशी जर घडवता आली तर बस आपल्याकरता ते कार्य झालेलं आहे. केंद्राचं कार्य आपल्याकरता वर्धिष्णू झालं आणि आपण मोठ्या आनंदामध्ये राहू शकतो. अशा पद्धतीने मला वाटतं हे दोन प्रश्न आपण जर बघितले तर बरं होईल. परमपूजनीय स्वामीजींच्या शतक महोत्सवी वर्षात परमार्थाच्या अंगाने कोणता संकल्प करावा जो भावी जीवनात उपयुक्त ठरेल. इथपर्यंत ठीक होत. आपण काही करायचे ठरवले आहे का? म्हणजे आलं आता इथे बसणं आणि प्रश्नांना उत्तरं देणं म्हणजे हे तारेभरची कसरत होते. पण परमपूजनीय स्वामीजींच्या शतक महोत्सवी वर्षात परमार्थाच्या अंगाने कोणता संकल्प करावा, मी तोच आहे हाच संकल्प आपण दृढ करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अनेक संकल्प करता येऊ शकतात पण ह्या सगळ्या संकल्पांच्या मुळाशी जर कुठला संकल्प असू शकतो तर तो मी तोच आहे हाच संकल्प आपण करावा आणि मी त्यांचा आहे. मी त्यांचा आहे आणि मी तोच आहे हे दोन संकल्प जर आपण लक्षात ठेवले तर ते शताब्दी वर्षाकरता देखील आणि भावी आयुष्याकरता देखील आपल्यालाच उपयोगी पडतील. आपण काही करायचे ठरवले आहे का? मी असे हे दोन संकल्प करायचे ठरवले. मध्ये मी सहज विचार केला आणि मला असं वाटलं की मी तोच आहे असं मी लक्षात ठेवणार आणि स्वामीजींसमोर सांगणार की आता बराच काळ माझ्या लक्षात राहतं बरं का, मी तोच आहे. ते कृपाळू असल्यामुळे ते म्हणतील खरंच छान आहे हा, किंवा त्यांच्याच भाषेत अरे वा पंकज तुला जमतं असं ते म्हणतील. पण त्याच्या पुढची काही व्हॅल्यू ॲडिशन आपण करणार का नाही का तिथेच थांबणार. मला असं वाटलं की त्यांनी जर खरंच विचारायचं ठरवलं तर ते असं म्हणू शकतात त्यात वेगळं तू काय करतोस. मी बघतो आहे त्यांची प्रकृती खूप बदलत चालली आहे. पूर्वीसारखे ते आता दिसत नाहीत आणि माझ्याकरता मी हा फार सावधगिरीचा म्हणून इशारा समजतो आहे. पूर्वीसारखे ते जर असते तर ते म्हणले असं तू ह्याच्यात काय जास्त केलंस, लक्षात ठेवतोस म्हणजे काय करतोस, मुळात तू तेच आहेस तुला स्वामीजींनी सांगितलंय आणि परत तू म्हणतोस आता माझ्या लक्षात राहत. माझ्याकरता मी असं ठरवतो आहे की मी लक्षात ठेवतो आणि मला हे होतं आहे ह्याच्यातला देखील थोडासा भाग गळून पडायला पाहिजे आणि ते सहज व्हायला पाहिजे, अन्यथा कधी होणार हे आपल्याकडून. 35 वर्षानंतर जर मी असं म्हणत असेन की आता माझ्या बराच काळ लक्षात राहतं बरं का स्वामीजी, मी तोच आहे ते, तर ते म्हणतील अरे ठीक आहे लक्षात राहतं तर मोठे स्वामीजी जसं म्हणायचे मी 13 कोटी नाम जप केला प्रभू रामचंद्र म्हणले थँक्यू. तसं ही जर मंडळी आपल्याला म्हणली की बराच काळ लक्षात राहतं बरं का स्वामीजी आता माझ्या, बरं आहे थँक्यू, तर पायाखालची जमीन घसरते. आपण त्यांनी सांगितल्यानंतर आपलंच ठेवणं आपल्याला मिळतं हे सांगणं त्यांच्याकडे जाऊन हे चांगलं आहे. जसं आईकडे लहान मूल येऊन सांगतं मला गणित सुटलं, तिला बरं वाटतं पण नंतर ती म्हणते की तू माझा आहेस ना, हे सुटायलाच हवं होतं तुला गणित, नसतं सुटलं तर मग जरा अवघड होतं. तसं आपण सर्वच जण, बरं झालं आज हा प्रश्न त्यांनी विचारलाय, आपण सर्वच जण असं ठरवूयात का. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की शताब्दी महोत्सवामध्ये होणाऱ्या बऱ्याच क्रियांमध्ये आपल्याला हे आपलं भान स्वरूपाचं ठेवता येईल का? सगळ्यात आवडीची क्रिया जर आपली असेल तर ती भूक लागल्यानंतर जेवण. समोर पदार्थ आला आणि कडकडून जर भूक लागलेली असेल तर अनाहूतपणे भरभर घास घेतले जातात. त्यावेळेला थोडं शांत राहून आपल्या पूर्वसुरींची म्हणजे स्वरूपानंदांची, स्वामीजींची, स्वामी मकरंदनाथांची आठवण करून आपल्याला घास घेता येतील का असा प्रयत्न निदान जेवणाच्या वेळी तरी आपण करू शकू का? गाडी चालवत असताना सिग्नलला थांबल्यानंतर काय एक 60 सेकंद 40 सेकंद आपल्याला आपलं भान ठेवता येईल का? उठल्यानंतर आपल्याला सकाळी ते परमतत्व मीच आहे असं भान ठेवता येईल का? असे काही काही दिवसभरातले कार्यक्रम मी लिस्ट आउट करून त्या त्या वेळेला तो भान ठेवायचा प्रयत्न जन्मशताब्दीच्या या सुमुहूर्तावर करायचं नक्की ठरवलेलं आहे. की जे शताब्दी महोत्सवाकरता म्हणून न राहता पुढे जेवढं केवढं आयुष्य असेल त्या सगळ्याकरता मला उपयोगी पडेल म्हणून परमपूजनीय स्वामीजींच्या शतक महोत्सवी वर्षात परमार्थाच्या अंगाने कोणता संकल्प करावा? मी स्वामीजींचा आहे आणि मी तोच आहे हा भावी जीवनात उपयुक्त ठरेल आणि अशा पद्धतीने करायचं. स्वामीजींसमोर मी खरोखरीच कमिटमेंट ज्याला म्हणतात तशी करतो आहे अशा करता की त्यांना शब्द दिला म्हणजे मग तो पाळला जातो तसा तो त्यांच्या कृपेने पाळला जावो आपल्या सगळ्यांचाच पाळला जावो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. आजची अभंग सेवा सद्भक्त सौ सायली गंधे ही सादर करते.
किती अळवू तुला, किती विनवू तुला, किती अळवू तुला, किती विनवू तुला, रामा दया घना किती अळवू तुला, ध्यान धरिता नये ध्यान धरो जाता, काही करिता नये कर्म करो जाता, नामस्मरणामध्ये नित नये रमता, नामस्मरणामध्ये नित नये रमता, किती अळवू तुला किती विनवू तुला, रामा दया घना किती अळवू तुला, भक्ती वैराग्याचा लेश नाही मला, शरण येतो तुझ सांभाळी या बाळा, नको लोटू दूरी तारी तारी मला, नको लोटू दूरी तारी तारी मला, किती अळवू तुला किती विनवू तुला, रामा दया घना किती अळवू तुला, चरणीचा तुझा दास झालो रामा, करी करी दया उद्धरी या दीना, हाका मारी माधव तुझ करुणा घना, हाका मारी माधव तुझ करुणा घना, किती अळवू तुला किती विनवू तुला, रामा दया घना किती अळवू तुला, हाके सरिसा हरी धावुनी आला, हृदय धरुनी करी कुरवाळीले मला, धन्य झाला माधव राम राम बोला, धन्य झाला माधव राम राम बोला, किती अळवू तुला किती विनवू तुला, रामा दया घना किती अळवू तुला किती विनवू तुला, किती अळवू तुला रामा दया घना किती अळवू तुला.
समर्थ रामदास स्वामींनी लोकसंग्रह करावा असे दासबोधात सुचविले आहे. याबाबत थोडेसे विश्लेषण करून प्रश्न विचारत आहे, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. काही मुले जन्मतः खेळकर, बोलकी व लोकांना आवडणारी असतात, त्यांना कुटुंबातून व समाजातून अपेक्षित प्रेम मिळते. मोठेपणी त्यांचे नातेवाईक व मित्रांसोबत संबंध चांगले असतात. यांच्यासाठी लोकसंग्रह करणे ही सोपी गोष्ट असते. याउलट काही मुले जन्मतःच कमी खेळकर, कमी बोलकी, एकलकोंडी, लोकांना फारशी न आवडणारी, उदासीन अशी असतात. त्यांना कुटुंबातून व समाजातून प्रेम देखील कमी मिळते. मोठेपणी नातेवाईक व मित्रांसोबत संबंध तुटक व फारसे चांगले नसतात. अशा लोकांना मोठेपणी परमार्थात रुची निर्माण होऊन गुरुकृपा प्राप्त झालेली असेल, विवाहानंतर 13 वर्षांनी म्हणजे 40 ओलांडल्यानंतर आपण एकांतवासात राहण्यास, वानप्रस्थ करण्यास योग्य आहोत असे प्रकर्षाने वाटत असेल, पण ती अनुकूलता नसेल, तर पुढील प्रश्नांची कृपया उत्तरे द्यावीत. लोकसंग्रह किंवा लोकसंग्रहासाठी प्रयत्न कितपत करावा, जगातील घडामोडी, राजकारण इत्यादी बाबत उदासीनता असली तरी अपटूडेट राहण्यासाठी याबाबतचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कितपत करावा, उर्वरित जीवन कसे व्यतीत करावे, प्रश्न माझ्या योग्यतेला अनुसरून नसल्यास क्षमा करावी, असं म्हटलेलं आहे. एका तरुण साधकांनी परदेशातून विचारलेला प्रश्न आहे. जन्मतः खेळकर, बोलकी, लोकांना आवडणारी किंवा जन्मतः कमी खेळकर, कमी बोलणारी, एकलकोंडी अशा 2 कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ज्यांना कुटुंबातून समाजातून अपेक्षित प्रेम मिळते आणि दुसऱ्याला कुटुंबातून समाजातून देखील कमी प्रेम मिळते असं म्हटलेलं आहे. मोठेपणी नातेवाईक आणि मित्रांसोबत एकाचे चांगले संबंध असतात आणि दुसऱ्याचे तुटक आणि फारसे चांगले नसतात असं म्हटलेलं आहे. लोकसंग्रह याचा अर्थ असा की लोकांना एकत्र करणं. लोकसंग्रह या शब्दामध्ये जे दडलेले अर्थ आहेत ते असे आहेत, लोकांना एकत्र जमविणे, त्यांना एका उत्तम मार्गाला लावणे आणि समूहामध्ये फूट पडू न देणे, याला लोकसंग्रह असं म्हणतात. आपल्या वाणीनी, उक्तीनी, कृतीनी लोकांना एकत्र करणे, त्यांचा समुदाय अर्थात वाढविणे, लोकांना एकत्र जर करायचं असेल तर अनेकांच्या प्रकृती सहन कराव्या लागतात. प्रत्येकाची प्रकृती एकसारखी नसते, पण तिचा आघात मात्र जो लोकसंग्रह करतो त्याच्यावर होत असतो. त्याला तुम्ही आघात म्हणा, इंटरॅक्शन म्हणा. अशा वेळेला त्या सगळ्या गोष्टी सहन करणं आणि त्या सहन करत त्यांचा मनाचा, बुद्धीचा, विचारांचा सगळ्याचा होरा बदलणं, त्याला एक दिशा देणं आणि त्याला चांगली दिशा देणं, सन्मार्गाला लावणं, त्यांची संख्या वाढत असताना त्यांच्यामध्ये फूट पडणार नाही असं पाहणं, एकमेकांच्या प्रकृतीमुळे देखील लोक एकमेकांपासून दुरावतात तेही होऊ न देण्याचा प्रयत्न करणं आणि या लोकसंग्रहातून लोकांना काही उपयोगी मिळेल असं घडणं, हे सर्व करायला त्या व्यक्तीची फार मोठी ताकद असावी लागते. खेळकर आहे, बोलका आहे, आवडणारा आहे, समाजात त्याला अपेक्षित प्रेम मिळालेलं आहे, नातेवाईक मित्रांबरोबर चांगले संबंध आहेत, म्हणून हे जमेल असं नाहीये. तो आपल्या प्रकृतीला किती बाजूला सारू शकतो याच्यावरच सगळं अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकृतीला आपल्यामध्ये किती समावून घेऊ शकतो याच्यावर आहे, खेळकर आणि बोलकेपणावर नाहीये. संतांच्या जीवनामध्ये काही संत हे रामकृष्णांसारखे एकांगी होते. सुरुवातीला ते एकटे असत, अंतर्मुख असत, भगवत भजनामध्ये असत, फारसा लोकांचा त्यांना ते पूर्ण होईपर्यंत आवडला नाही. आणि ते पूर्ण झाल्यानंतर मग मात्र त्यांच्याकडे किती मंडळी यायला लागली. या सगळ्यांचं त्यांनी कल्याण केलं. लोकसंग्रहामध्ये स्वतःची लोकसंग्रह देखील कोणत्या तरी अभिप्सेपोटी किंवा इच्छेपोटी किंवा ईषणेपोटी होऊ शकतो. लोकेशणा असं त्याला म्हणतात. बऱ्याच वेळेला लोकसंग्रह होत असताना ती व्यक्ती लोकसंग्रहाकरता योग्य नसते. विनोबांचं एक असं वचन आहे की ज्यांना लोकसंग्रहाची हौस आहे त्यांना लोकसंग्रहाची पात्रता नसते, आणि ज्यांच्या ठिकाणी तशी पात्रता असते त्यांना लोकसंग्रह करण्याबाबत इच्छा नसते. आता या लोकसंग्रहाला भगवंतांनीच बघून घ्यावं असं विनोबा म्हणतात. समर्थांसारखे लोकसंग्रह करणारे, ज्ञानोबांसारखे लोकसंग्रह करणारे असे याच्यातून निर्माण व्हावेत. हा वैयक्तिक प्रश्न आहे हे मला माहिती आहे, पण आपण बोलकेन होतो, कमी खेळकर होतो, एकलकोंडे होतो, हा विशेष दोष समजू नये. एकलकोंडा असला तरी देखील एकलकोंड्या व्यक्तीमध्ये फरक असतो, तो म्हणजे दुसऱ्यापासून होणारा आघात नको वाटतो म्हणून एकटा राहणं पसंत करतो. असे काही एकलकोंडे असतात. तर कोणी कोणी स्वभावतःच थोडे तत्वज्ञ प्रवृत्तीचे आणि स्वतःमध्ये रमणारे असतात, तेही एकलकोंडे असतात, पण त्यांना लोक जवळ आले तर भय वाटत नाही. भगवद्गीतेमध्ये यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयहा असं भक्ताचं वर्णन केलेलं आहे. जो लोकांना कंटाळत नाही आणि ज्याला लोक कंटाळत नाहीत. आता प्रश्न असा आहे यांचा की लोकसंग्रह किंवा लोकसंग्रहासाठी प्रयत्न कितपत करावा. समर्थांनी जे दासबोधात सुचवले लोकसंग्रह, तर प्रत्येक वेळेला संतांनी सुचवलेली प्रत्येक गोष्ट अगदी आपल्यालाच आणि एकच शब्द घेऊन तो आपल्याला खूप लावायची काही गरज नाही असं मी सांगेन. की समर्थांनी लोकसंग्रहाबद्दल जसं लिहिलेलं आहे तसं साधक लक्षणांबद्दल लिहिलेलं आहे, सचशिष्य लक्षणांबद्दल लिहिलेलं आहे, सत्वगुणाबद्दल लिहिलेलं आहे, तर ते आपल्याकरताच लिहिलेलं आहे. केवळ लोकसंग्रह एक शब्द उचलून अशा प्रकारे आपण लोकसंग्रह करावा की करू नये असा प्रश्न होऊ नाही शकत खरं म्हणजे. पण होत असेल, समजा निर्माण होत असेल, तर समर्थांनी सांगितलेल्या इतर गोष्टी देखील आपल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन मग प्रश्न असावा असं मी म्हणेन. आणि मग लोकसंग्रह किंवा लोकसंग्रहासाठी प्रयत्न कितपत करावा, तर प्रयत्न करू नये असं मी उत्तर देईन. मुद्दामहून काही करू नये. एवढं खरं आहे की लोकांच्या हिताबद्दल आत तळमळ असणं गरजेचं आहे. लोकसंग्रह तुम्ही किती कराल हा मुद्दा वेगळा आहे, पण लोकांच्या हिताची तळमळ असली पाहिजे. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते, ते त्या वर्षी पुण्यात दंगा झाला. हिंदू आणि मुसलमान असा दंगा त्या वर्षी झाला आणि इकडे शुक्रवार पेठेच्या पलीकडे गुरुवार पेठ नाना पेठ गंज पेठ या सगळ्या याच्यामध्ये तो चांगलाच भडका उडालेला होता. तेव्हा सुशिक्षित माणसं जशी करतात तशी आमच्या बँकेत चर्चा चाललेली होती की चांगले ठोकले पाहिजेत अमुक करायला पाहिजे अशा प्रकारची चर्चा सुरू होती. आमच्या बँकेत एक प्यून होते ते सिनियर होते वय त्यांचं बरंच होतं तर त्यांनी ते बोलणाऱ्याच्या पाठीवर हात ठेवला. ते म्हणाले की तुम्ही जिथं राहता ना तिथं तुमची आई तुम्हाला सांगते की तू नको बाहेर पडू तू आपल्या घरात बस बाबा सगळे घरात आपण दार लावून बसू अशा संस्कृतीतले तुम्ही आहात ते विसरू नका बोलताना असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे ते तिकडे चाललेलंच आहे म्हणाले. ते तुम्ही इथं मोठ्या मोठ्यांदा गप्पा मारण्याची काही गरज नाहीये ते तिकडे व्यवस्थित चाललंय. तुम्ही फक्त लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या घरी तुमची आई तुम्हाला सांगते की बाळा तू आपल्या घरात बस आपण आपले सगळे दार लावून बसू. विषयांतर आहे लोकसंग्रहाच्या बाबत देखील तेच आहे. जर एखादी व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याच्या अवतीभोवती जे वातावरण निर्माण होतं त्याला लोकांकरता वेळ द्यायला लागतो तो लोकांचं हित जपत जातो याच्यामध्ये स्वतःचाच नव्हे तर अनेकांचा स्वार्थ आडवा येत असतो विरोध सुरू होतो तुम्हाला काय करायचंय असं होतं. एखादी कोणतीही गोष्ट असेल तर घरातून पहिलं असं असतं की तुम्ही नका त्याच्यात पडू हिताचं असलं तरी देखील तुम्ही नका बोलू असं घरी आई म्हणत असते बहीण म्हणत असते. तर मी त्याच्यात पडायचे की पडायचं नाही याचं नीट ज्ञान स्वतःला पाहिजे. आपण कशाकरता पडतोय कशाकरता पडायचं नाही लोकनिंदा किंवा वाईटपणा या गोष्टी बाजूला सारण्याचीही हिम्मत स्वतःमध्ये असायला लागते. लोकसंग्रहामध्ये सगळं असं गोडगोड असतं असं नाहीये कितीतरी गोष्टी निभावायला लागतात. हे सगळं करण्यासाठी ती त्या व्यक्तीने आपली आंतरिक प्रगती करणं गरजेचं आहे. लोकसंग्रह ही जी गोष्ट आहे त्याची अपेक्षा म्हणजे लोकांचं कल्याण व्हावं ही अपेक्षा ही अंतःकरणात प्रथम असणं गरजेचं आहे. भगवद्गीता व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक अशी जी विभागणी करते 12व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये अव्यक्तोपासकांबद्दल सांगताना कोणता तो श्लोक तिसरा श्लोक त्याच्या आधीचा ये तु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते म्हणजे लोकांमध्ये मिसळणारा भक्त नाहीये. ज्या भक्ताबद्दल सांगितलं जातं तो लोकांमध्ये मिसळणारा नाहीये तो अक्षर परमात्म्याची उपासना करणारा आहे भक्तियुक्त परमार्थ करणारा नाहीये. ये तू अक्षरम अनिर्देशम ज्याला खूणही नाही त्याची उपासना करणारा अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम असा वर्णन असणाऱ्या परमात्म्याची उपासना करणारा तो कसा असला पाहिजे. संनियम्येंद्रिय ग्रामम त्यांनी आपला इंद्रिय ग्राम आवरून धरला पाहिजे. सर्वत्र समबुद्धयः आणि सर्वांबद्दल एकसारखी बुद्धी त्याला ठेवता आली पाहिजे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी असं त्याचं असलं पाहिजे. ते प्राप्नुवंती माम एव सर्वभूत हिते रताः जे हिमालयात जाऊन उपासना करणारा आणि ज्यांनी लोकांशी संबंध तोडलेले आहेत हिमालयात याचा अर्थ अत्यंतिक एकांतात त्याच्या अंतःकरणामध्ये देखील सर्वभूत हित रतीची अपेक्षा भगवंत करतात. त्यामुळे तुम्ही तुटक आहात का बोलके आहात का तुम्हाला प्रेम मिळालंय का नाही मिळालंय. आता मोठं झाल्यावर हे सगळं विसरायला पाहिजे. आता तुम्ही प्रेम देण्याची वेळ आली आहे. हे जर करायचं नसेल एखाद्याला, स्वतः तयार व्हायचं असेल, तरी देखील आपण परमात्म स्वरूप आहोत आणि सर्व विश्व परमात्म स्वरूप आहे अशा दुहेरी भावाचा अभ्यास करताना सर्वांवर प्रेमाच्या दृष्टीने पाहायला शिकायला लागेल. तुम्ही वानप्रस्थात जा नाहीतर जाऊ नका. 13 वर्ष लग्न झाल्यावर वानप्रस्थात जाणं अयोग्यच आहे असं मी सांगेन. वयाच्या 40 मध्ये 60 मध्ये एक वेळ योग्य आहे, नाही का? 60 आली पण कितीतरी भगिनी तयार होणार नाही 60 योग्य आहे असं म्हटल्यावर देखील. इतकं सोपं नाही. पण वयाच्या 40 तर यांनी हे मुळीच करू नये असं मी म्हणेन. आता मुलांना वेळ देण्याचा विषय आहे, पत्नीला वेळ देण्याची आवश्यकता आहे, तुम्हालाही व्यक्ती म्हणून प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेम तुम्ही द्यावं, प्रेम मिळवावं. देवाण आणि मग घेवाण असा व्यवहार आहे. देवाणाशिवाय घेवाण नाही. आणि गुणांच्या बाबत लागू आहे, भावाच्या बाबत लागू आहे, वस्तूंच्या बाबत लागू आहे. असं असल्यामुळं राजकारण, जगातील घडामोडी इत्यादी बाबत उदासीन असायला काही हरकत नाही. थोडस अप टू डेट नक्की राहावं. थोडासा पेपर उलटा पालटा जरूर करावा. काय चाललेलं आहे हे अगदीच तुम्ही उद्या ऑफिसमध्ये गेलात, तुम्ही पेपर वाचत नाही आहात, टीव्ही पाहत नाही आहात, आणि कोणी म्हणायला लागलं की लष्करी मुख्यालयावर हल्ला झाला, आता किती सहन करणार, तुम्ही म्हणाल कधी झाला. तर हे अपेक्षित नाहीये. तुम्ही या जगात राहताय तर थोडं माहीत असणं खरंच गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज झालाय हे. तुम्हाला तुम्ही जागरूक असायला पाहिजे. त्याच्यात किती पडायचं ही गोष्ट निराळी आहे. म्हणून या गोष्टी अगदी एका बाजूला आहेत. परमार्थाचे गुण मिळवणं आणि लोकांच्या करता म्हणून, लोकांच्या हिताकरता म्हणून अंतःकरणात भाव ठेवणं. अंतःकरणात भाव रुजला की हळूहळू तो उतरतो. असं असल्यामुळं आंतरिक उपासना आणि सुरुवातीचा काळ एखाद्यानी समाजापासून एवढंच नव्हे तर काही काळ सर्वच व्यवहारांपासून थोडं दूर राहणं, प्रपंच करत असताना 1.5-3 तास, जास्त वाटत असतील तर 2.5 तास, जास्त वाटत असतील तर 1.5 तास, हे गरजेचं आहे. आणि मग बाकीचा वेळ मोठ्या प्रेमाने सर्वांमध्ये राहावं, त्यांच्यामध्ये प्रभू पाहून राहावं. आणि लोकसंग्रह वगैरे याच्या बरोबरीने अजून बऱ्याच गोष्टी समर्थांनी सांगितल्यात. हा एकच शब्द धरून बसायची काही गरज नाही. मग आपल्या हातून सहज जे होईल ते होईल. मग लोकसंग्रह देखील होईल जर योग्य झाली व्यक्ती, तर लोकसंग्रह व्हायला तशी अडचण काहीच नाही. पूर्वसंचित पूर्वसंस्कार व या जन्मीची कमाई हे परमार्थाच्या दृष्टीने फार महत्वाच्या बाबी आहेत. पूर्वसंचिताच्या बाबतीत म्हटले तर या जन्मी ये जे जीवन वाट्याला आले आहे ते काही नीटसे नाही, यावरून पूर्वसंचिताची कल्पना येते. तसेच पूर्वसंस्कार चांगले झालेले नसल्याने आधीचे जीवन, संगत, व्यसन, सिनेमा, नाटके यांनी वायाच गेलेले होते. पूर्वसंचित व पूर्वसंस्कार या दोन गोष्टींचे भांडवल नसल्याने पारमार्थिक कमाई काहीच नाही. त्यामुळे कधीतरी मनात असा विचार येतो की परमार्थ हा आपल्या आवाक्याबाहेरचा आहे. तो जन्मी तरी साधेल की नाही याची शंका वाटते. फक्त एकच जमेची बाजू, ती म्हणजे परमपूजनीय स्वामीजींची कृपा व त्यांचे प्रेम, एवढेच दिलासा देणारे आहे. ही माझी बऱ्याच दिवसांपासूनची मनोव्यथा आहे. आपणास विनंती आहे की यावर बोधामृत पाजून निश्चिंत करावे असं म्हटलेलं आहे. बोधामृत स्वामीजींच्या वेळेपासून आपण पितच आलेले आहोत, त्यामुळं नवीन बोधामृत काही खूप तुम्हाला पाजायला पाहिजे अशी गोष्ट खरंच नाहीये. पूर्वसंचित पूर्वसंस्कार आणि या जन्मीची कमाई, त्याच्यामध्ये या जन्मात झालेले संस्कार हे थोडे जरी वेगळे झाले असं वाटलं आणि पूर्व जीवन या जन्मात जे झालं ते सिनेमा नाटकं व्यसन संगत यामुळे काही प्रमाणात वाया गेलं असं जरी वाटलं तरी देखील ज्या अर्थी स्वामीजींकडे आकृष्ट झाला एखादा कोणी आणि स्वामीजींचं त्याला प्रेम मिळालं, या दोन गोष्टी फार महत्वाच्या घडल्या जीवनात असं मी म्हणे. जर हे झालं नसतं तर मग हे असं जीवन कुठंतरी वादळात सापडलेली नाव जशी आपटून नाहीशी होते फुटून जाते तसं जीवन संपायला वेळ नाही लागत. म्हणून पूर्वसंस्कारापेक्षाही म्हणजे या जन्मात झालेले आधीचे संस्कार याच्यापेक्षा देखील आपले पूर्वजन्मीचे संस्कार कधी कधी बलिष्ठ असतात. या जन्मातलं आणि प्रत्येकाचं आहे, सद्गुरू भेटेपर्यंत थोडंस इकडं तिकडं जीवन हे असण्याची शक्यता असते आणि ते खूप समाधानकारक आहे असं छातीठोकपणे सांगणारे कमी असतात. काही ना काही चुका घडलेल्या असतात आणि कोणीही व्यक्ती असं म्हटलं तर त्याच्या बाबत एक गुप्त जीवन असण्याची शक्यता असते आणि ते त्याला स्वतःलाच पटत नसतं, तो त्याकरता कधी कधी खंतावतो, ते चांगलं नसायचीही शक्यता असते, त्याच्यात एकाच्या जीवनात दुसऱ्यांनी पडू नये ते ज्याचं त्याला माहीत असतं अशी शक्यता असते. पण संतांकडे आकृष्ट जेव्हा एखादी व्यक्ती होते तेव्हा आणि आकृष्ट झाल्यानंतर आपल्या जीवनाचा सगळा प्रवाह बदलू इच्छिते तेव्हा या आधीच्या सगळ्या गोष्टी नाहीशा होऊन जातात. मला अशी मंडळी माहिती आहेत की आपलं सगळं जीवन कसं तरी घालवावं म्हणून अधिकाधिक जागरण करायची, अधिकाधिक काय सिगरेट ओढायचा, दारू प्यायची अधिकाधिक. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या जीवनात काहीच नीट घडत नाही तर कसं तरी करून जीवन संपावं, आपण गेलो मेलो तरी चालेल अशा प्रकारे छंद घेऊन कसंही वर्तन करणारी अशी मंडळी मला माहिती आहेत. त्याच्यात माझे काही मित्र देखील आहेत पण स्वामीजींकडे आल्यानंतर आता चहा देखील पीत नाहीत, प्रश्नच मिटला. नाहीतर प्रवचनाला येईपर्यंत सिगारेट ओढत येत असत आणि खाली इथं दारात सिगरेट टाकून आपल्या चपलेनी ती विझून बडीशेप खाऊन, सुगंधी बडीशेप खाऊन आपण सिगरेट ओढली हे कोणाला कळू नये म्हणून या साधक समुदायात येऊन बसत असत. अशा मंडळींच्या जीवनात सिगरेट तर सोडाच, आता चहा देखील नाही, इतकं जीवन सुधारू शकतं. जीवन सुधारण्यावर माझा विश्वास आहे आणि तो आशा करता आहे की अशी अनेक जीवनं सुधारलेली मी पाहिलेली आहेत. हे कोणते तरी उत्तम संस्कारच वर आले, संत कृपा झाली, सद्गुरूंनी आपलं म्हटलं आणि सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला गेल्या. त्यामुळं असो एखाद्याच्या बाबत असेल, प्रत्येकाच्या बाबत असतं हे लक्षात घ्या, कोणी कोणाला सांगू नये आणि सांगायचं कारण नाही, पण असू शकतं. अगदी स्वामीजी असं म्हणतात स्वतःच्या जीवनाबद्दल की लहानपणापासून जेव्हापासून माझं जीवन मला आठवते तेव्हापासून ते आज मितीपर्यंत इथं बसून बोललेले आहेत. पश्चाताप करावा वाटावा अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडली नाही असं स्वामीजी म्हणतात. हे अद्भुत आहे. पण असं सर्वांना असेल असं नाही. म्हणून आपल्या स्वतःला हीन लेखनं अतिहीन लेखनं आपण कुठेतरी थांबूया असं मी म्हणेन. असं आता ते सगळं संपलं, त्याला विराम मिळाला. तरी देखील एक आहे की आपलं जीवन सुधारत सुधारत किती सुधारणार याला मर्यादा. जीवन सुधारलं तर जे मुळातच अतिशय सुसंस्कार आणि कधीही इकडे तिकडे ज्यांचं जीवन गेलं नाही असं ज्यांना 16व्या 18व्या 20व्या वर्षी झालं तर ते यांच्याबाबत जर 40-45व्या वर्षी झालं असेल तर निदान जग वाईट म्हणणार नाही इथपर्यंत आपण आलो, आता परमार्थ कधी करणार असा प्रश्न आहे. तर ज्याला असं चांगलं जीवन तर त्याला असं सरळ मोकळं रस्ता असल्यासारखी वाटचाल त्याच्याबाबत असते, त्याला आता इलाज नाही. पण आता जे आहे तर ते वर्धिष्णू करणं हे आपलं काम आहे. पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा. आणि कोणत्या क्षणाला पूर्वीचं संचित कामाला आलं आणि आधीचं नको असलेलं जीवन हे बाजूला सारलं गेलं, आता नवीन डावाला सुरुवात झाली. आता स्वामीजी असं म्हणत असत की आत्मदर्शनाच्या अलीकडचं काहीही जीवनामध्ये नको, या जीवनाचं चरम लक्ष आत्मदर्शन आहे. हे सगळे सारखं ऐकत असताना याला थोडं जास्त अशा व्यक्तीला झगडावं लागेल हे मान्य आहे. आणि त्याची प्रगती आहे ती त्याच्या तऱ्हेनेच होणार हेही मान्य आहे. स्वामीजी म्हणायचे की अरबी घोडा आणि तट्टू हे एकसारखे कसे असणार कितीही म्हटलं तरी, ते एकसारखे नसणार असं स्वामीजींना सांगायचं असायचं. अरबी घोडा म्हणजे असा सळसळता उत्साह असणारा घोडा की ज्यांनी नुसती अशी मान केली आणि फुरफुरला एकदा की आपल्याला त्याच्या एकूण ताकदीची कल्पना येते, थोडा जरी पळाला तरी. आणि टांग्याचा घोडा, याच्यामध्ये फरक असणार. आपल्याला आत्ता भगवंतांनी जसं ठेवलेलं आहे, काय जे जीवन आपलं घडलं तर ते भगवत प्रेरणेनी घडलं, सद्गुरु कृपा करतील तर हे जीवन देखील उद्धरून जाईल. शेवटी समाधान मिळवायचं असेल तर रामकृष्ण असं म्हणत असत की आपल्या स्वतःला मारायला काही फार लागत नाही, एक सुई घेतली इथे टोचली की काम झालं. दुसऱ्याला मारायचं झालं तर तलवार वगैरे घेऊन बाहेर पडायला लागेल, कारण तो बरा त्याला मारून देईल. म्हणून ज्याला फार मोठं कार्य करायचंय त्याचं जीवन प्रथमपासून शुद्ध असणं अपेक्षित आहे. आणि ज्याला स्वतःपुरता उद्धार करायचा आहे त्याला इतकी अडचण नाही. छंद जर घेतला एखाद्याने, तोच मी आहे. आता पंकजांनी सांगितलं तसा मी प्रकृती नाही, तर हे देखील शक्य आहे. आत्मज्ञानामध्ये शास्त्रीय मार्गाने जाणं हे उचित. शमदमादी षटक, विवेक, वैराग्य, मुमुक्षा, तत्वम पदार्थ चिंतन या मार्गाने जाणं हा राजमार्ग, आणि या मार्गाने जात आत्मज्ञान होतं. पण कधी कधी असंही घडतं की आपण प्रकृतीपेक्षा वेगळे असं लक्षात येतं. प्रकृती वरकरणी कसंही वर्तन करत असली तरी तो ज्ञानी असतो, तो एरवी शिव्या देत असला तरी. आणि असेही असे आपल्या इथून किती निर्माण होतील सांगता येत नाही. मी तुम्हाला नाउमेद होऊ नये म्हणून सांगतो आहे की शंकर महाराजांसारखे सत्पुरुष सकाळी 8 वाजता मंडईत अक्कलकोट स्वामींच्या मठाच्या बाहेर जाऊन म्हणाले, या म्हाताऱ्या दाढीवाल्यासमोर इथं बसून दारू पिणार आहे. स्वामीजी म्हणत असत की आमच्या डॉक्टर वाडदेकरांनी त्यांना, महाराज इथं कुठं तुम्ही बाजूला जा म्हणून बाजूला घेऊन गेले, पण महाराजांच्या आत्मज्ञानाविषयी शंका आहे. प्रकृती कशीही असली तरी, एकदा असं झालं की दासगणू महाराज कांदा खात होते चातुर्मास, आताही चातुर्मास चालू आहे बरं का, तुम्हाला सांगतो, चातुर्मासात कांदा खात होते, भाकरी आणि कांदा. तर दासगणू महाराजांच्या मनामध्ये असं आलं की माझ्या सद्गुरूंनी पाठवलं म्हणून मी यांच्या चरणापाशी आलो. आचार शुद्ध सद्गुरू असायला पाहिजेत हे चातुर्मासात भाकरी आणि कांदा खातायत असं मनात येतं न येतं तोवर साईबाबा म्हणाले की ज्याला बाधत नाही त्यांनी खावा अरे असं म्हणाले. म्हणून आपण प्रकृती नाही ही एक गोष्ट, जशी प्रकृती असेल ती बाजूला सारणं आणि तोच मी आहे असा बोध होणं, या दोन अंगांनी परमार्थ सफल होत असतो. त्यामुळे यांना देखील सोय आहे, कसंही जीवन असेल तरी सोय आहे, नाउमेद होण्याचं काही कारण नाही. प्रयत्न करणं आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.